स्लो मोशन में शो के हम तीसरे घंटे में आ चुके हैं और स्लो मोशन में ही कुछ हैबिट्स जो है हमारी डेवलप होती जाती है. जैसे आज हमारे सर जो है ना यहाँ पर नरवड़े सर, उनकी भी मूछें रखने की हैबिट डेवलप होती गई. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे MH 935 मध्ये. आज आपल्या सोबत आहेत नरवडे सर, ज्यांनी 50 वर्षापासून त्यांच्या मिशा ज्या आहेत ना त्या डेव्हलप केलेल्या आहेत. आणि मिशा मेंटेन करणं ही काही खूप सोपी गोष्ट अशी नसते. जसं मुलींसाठी मोठे मोठे केस मेंटेन करणं किंवा जर स्ट्रेटनिंग केलं असेल वगैरे अशा गोष्टी मेंटेन करणं अवघड असतं, तसंच यांच्यासाठी सुद्धा असतं. आणि मिशा मेंटेन करणाऱ्यांना जे सैन्यात असतात ना त्यांना वेगळं अलाउन्स सुद्धा मिळतं. आता नेमकं या बाबतीत काय आहे रियालिटी त्यांच्याचकडनं ऐकूया. आणि सैन्यामध्ये त्याला काहीतरी एक असं वेगळं काहीतरी अलाउन्स वगैरे मिळतं असं मी ऐकलं होतं, तर ते खरं आहे का?
हो खरं आहे.
काय मिळत असं सैन्यामध्ये मिशा असल्या तर काय वेगळं आणावं?
म्हणजे एक इन्क्रीमेंट मिळत होतो.
अच्छा, आणि ते कसं असायचं, किती महिन्याला असायचं किंवा काय किती अमाऊंट असायचं?
85 रुपये भेटत होते.
अच्छा, ते मेंटेन करण्यासाठी मिळायचे. आणि तुमच्या घरामध्ये पण कुणाच्या अशा छान मिशा आहेत का? मग
नाही
तुमच्याच एकट्याच्या फक्त? ओके चालेल. सच में अगर आपको इनके फोटोज देखने तो आप आरजे महक 935 फॉलो कर देख सकते हैं, वहां पर मैंने अपलोड कर दिए हैं. पण त्याचबरोबर तुम्ही मला सांगा की तुम्हाला मिशा असलेले व्यक्ती माणसं आवडतात का, आणि मुला तुम्ही मला सांगा की तुम्हाला मिशा ठेवायला आवडतात का, त्यामागचं रिझन काय आहे. 9607007935 माझा नंबर आहे, जल्दी से डायल कर बताना है. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.